चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलच्या काही साखर आणि इथेनॉल कंपन्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ। भारतासह पूर्ण जगभरात कोरोनानं धुमाकूळ माजवला आहे, यामुळे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत। ब्राझील हा इथेनॉल आणि साखर उत्पादनात इतर देशात अग्रेसर देश आहे। हा देशही कोरोनाचे परिणाम भोगत आहे। साखर आणि इथेनॉल कंपनी कोसानलाला भीती आहे की या क्षेत्रात काही ब्राझिलियन कंपन्यांसाठी आर्थिक अडचणी खूप वाढू शकतील, कारण इंधनाच्या किमती सातत्यानं घट होत आहे आणि साखरेचे दरही खूप खाली गेले आहेत। कोरोना व्हायरसमुळे ब्राझीलच्या इथेनॉल उद्योगाचं मोठं नुकसान होत आहे। यानंतर उद्योगानं सरकारकडून दिलासा मिळावा अशी मागणी केली, जी लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे।